स्तोत्र संहिता अध्याय 92 परमेश्वराची उपकार स्तुती करणे आणि हे परत्परा तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. सकाळी तुझे वात्सल्य आणि प्रत्येक रात्री तुझ्या सत्तेबद्दल निवेदन करणे, 10 तारांचे वाद्य विनेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे, कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. हे परमेश्वरा तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत किंवा मूर्खाला ती समजत नाहीत. दुष्ट गवताप्रमाणे उगवले आणि स्त्रो वाईट करणारे भरभराटीस आले, तरी त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. परंतु हे परमेश्वरा तू तर सदा सर्व काळ राज्य करशील. हे परमेश्वरा खरोखर तुझ्या शत्रूंकडे पहा, सर्व वाईट करणारे विखुरले आहेत, पण तू माझे शिंग रानबायलांच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे. जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते टवटवीत आणि हिरवे राहतील. हे यासाठी की परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे. तो माझा खडक आहे आणि त्याच्या ठाई काहीच अन्याय नाही.